आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एआय इम्पॅक्ट समिट कृत्रिम बुद्धिमत्तेचा जगभरात उपयोग करण्याच्या दिशेनं महत्वाचं वळण ठरल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन। भारत अमेरिका व्यापार कराराबाबत वॉशिंग्टन इथं होणाऱ्या वाटाघाटींचं वेळापत्रक पुन्हा आखण्याचा दोन्ही देशांचा निर्णय। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही परदेशी वस्तूंवरच्या आयात शुल्कात वाढ करून ते 15% नेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। आणि पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर आणि इस्रायलनं लेबननवर केलेल्या हल्ल्यात एकूण 29 जणांचा मृत्यू। नवी दिल्ली इथं नुकतीच पार पडलेली इंडिया एआय इम्पॅक्ट समिट अर्थात जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषद हे आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दिशेनं एक महत्वाचं वळण ठरल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्र्यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 131वा भाग होता। या परिषदेत अमूलच्या बूथवरचं प्राण्यांवर उपचार आणि देखरेखीसाठीचं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरण तसंच आपले प्राचीन ग्रंथ प्राचीन ज्ञान आपली हस्तलिखितांच्या जतनासंदर्भातलं ऍप्लिकेशन या भारताच्या दोन उत्पादनांनी जगभरातल्या नेत्यांना प्रभावित केल्याचं त्यांनी सांगितलं। या शिखर परिषदेत संपूर्ण जगाला भारताची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातली अद्भुत क्षमता पाहायला मिळाली असं ते म्हणाले।
इस समिट में दुनिया को एआई के क्षेत्र में भारत की अद्भुत क्षमताएं देखने को मिली है। इस दौरान भारत ने 3 मेड इन इंडिया एआई मॉडल भी लॉन्च किए। यह अपने आप में अब तक की सबसे बड़ी एआई समिट रही है।
या शिखर परिषदेत तरुणांचा उत्साहवर्धक सहभाग पाहायला मिळाल्याचं ते म्हणाले। आज देश गुलामीच्या प्रतीकांना मागे टाकून भारतीय संस्कृतीशी संबंधित असलेल्या गोष्टींना महत्व देऊ लागलाय। याच दिशेचं पुढचं पाऊल म्हणून उद्या 23 फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनात राजाजी उत्सवादरम्यान सी राजगोपालाचारी यांच्या प्रतिमेचं अनावरण होईल अशी माहिती त्यांनी दिली। ब्रिटिश वास्तुविशारद एडविन यांच्या प्रतिमेऐवजी राजाजींची प्रतिमा तिथं लावली जाईल असं त्यांनी सांगितलं। खेळ आपल्याला परस्परांशी जोडतात असं ते म्हणाले। सध्या सुरू असलेल्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उल्लेख त्यांनी केला। या स्पर्धेत अनेक देशांच्या संघात मूळ भारतीय वंशाचे खेळाडू असल्याचा संदर्भ त्यांनी दिला। भारतीय कुठेही गेले तरी आपल्या मातृभूमीशी जोडलेलेच राहतात आणि आपली कर्मभूमी म्हणजे ज्या देशात ते राहतात त्या देशाच्या विकासातही हातभार लावतात असं ते म्हणाले। देशात अवयवदानाविषयीची जागरूकता सातत्यानं वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं। याच संदर्भात अलीकडे केरळमध्ये अवघ्या 10 महिन्यांच्या अलीना हिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या पालकांनी अलीनाच्या अवयवदानाचा निर्णय घेतल्याची घटना त्यांनी श्रोत्यांना सांगितली। अवयवदानामुळे गरजूंना नवं आयुष्य मिळाल्याची देशभरात अनेक उदाहरणं त्यांनी आज श्रोत्यांसमोर मांडली। ऑनलाईन फसवणुकीबद्दलही त्यांनी संवाद साधला। डिजिटल अरेस्ट विषयी देशात जागरूकता वाढली असली तरी आजही अशी प्रकरणं घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर याबाबतीत सगळ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं। आपला ओटीपी कोणाही बरोबर सामायिक न करणं, सतत पासवर्ड बदलणं आणि अधिकृत ऍपचा वापर करणं असे सल्ले त्यांनी दिले। बँकांद्वारे ग्राहकांच्याच सुरक्षेसाठी KYC अर्थात ग्राहकांच्या तपशिलाची पुनर्पडताळणी होत असते, त्यामुळे अशा प्रक्रियेबद्दल चीड न बाळगता सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं। या दृष्टीनंच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीनं पार पडलेल्या आर्थिक साक्षरता सप्ताहाची माहिती त्यांनी दिली। आपले शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ते आपल्या भूमीचे खरे साधक आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले। देशातला शेतकरी पारंपरिक पद्धत आणि तंत्रज्ञानाच्या सोबतीनं वाटचाल करतोय असं त्यांनी सांगितलं। याबाबतीतल्या यशस्वी प्रयोगांची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली। आपले शेतकरी केवळ उत्पादनावरच नाही तर गुणवत्ता मूल्यवर्धन आणि नव्या बाजारांवरही लक्ष देत असल्याचं त्यांनी आनंद व्यक्त केला। आता तर कृषी उत्पादनं हवाई मार्गानंही अगदी सहज परदेशात पोहोचत असल्याचं ते म्हणाले। आगामी रमजान आणि होळीच्या सणात व्होकल फॉर लोकलचा मंत्र जपावा आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यात हातभार लावावा असं आवाहन त्यांनी केलं। येत्या 24 फेब्रुवारीला तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची जयंती असल्याचं स्मरण करत त्यांनी त्यांना आदरांजली वाहिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात नमो भारत ट्रेन आणि मिरत मेट्रो सेवेचं उद्घाटन करणार आहेत। शताब्दी नगर रेल्वे स्थानकावरून ते मिरत मेट्रो आणि नमो भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील। प्रधानमंत्री मोदी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मेट्रोमधून प्रवास करणार आहेत। त्यानंतर प्रधानमंत्री मोहितदिनपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील, तसंच जनसभेला संबोधित करतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तमिळनाडू दौऱ्यावर जाणार आहेत. मदुराई इथं व्ही ओ चिदंबरम पिल्लई यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते राणी वेलू नचियार राजवाडा आणि तिरुकोष्टियूर सोम्या नारायण मंदिराला भेट देतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत अमेरिका व्यापार कराराबाबत वॉशिंग्टन इथं होणाऱ्या वाटाघाटींचं वेळापत्रक पुन्हा आखण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतलाय. दोन्ही देशांमधल्या व्यापार कराराला अंतिम रूप देण्यासाठी उद्यापासून ही बैठक सुरू होणार होती. भारतीय शिष्टमंडळ या 3 दिवसीय बैठकीची सुरुवात करणार होतं. व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींमध्ये भारतातर्फे वाणिज्य मंत्रालयातले सहसचिव दर्पण जैन प्रमुख भूमिका बजावणार आहेत. अमेरिकेच्या व्यापार धोरणावरून नुकत्याच झालेल्या घडामोडी आणि त्याचे परिणाम याचं दोन्ही बाजू मूल्यांकन करतील आणि त्यानंतर भारतीय पथकाची अमेरिका भेट निश्चित केली जाईल, असं वाणिज्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांवर लादलेलं शुल्क असंवैधानिक असल्याचा निर्णय दिल्यानंतरही ट्रम्प यांनी परदेशी वस्तूंवरच्या आयात शुल्कात वाढ करून ते 10% 15% नेलंय. अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदा राष्ट्राध्यक्षांना आयातीवर व्यापक सर्वसमावेशक शुल्क लागू करण्याचा अधिकार देत नसल्याचा निर्णय न्यायालयानं दिला होता. या निकालामुळे अब्जावधी डॉलर्सच्या दाव्यांची परतफेड होण्याचा मार्ग खुला होईल. मात्र निकालानंतर काही तासातच ट्रम्प यांनी नव्या शुल्क आकारणीची घोषणा केली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या व्यापार धोरणाला आकार देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना गती मिळणार नसल्याचा युक्तिवाद ट्रम्प यांनी यावेळी केला. राष्ट्रीय सुरक्षा आणि व्यापाराशी संबंधित आयात शुल्क कोणत्याही व्यत्ययाशिवाय लागू राहील, असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे ट्रम्प यांचं व्यापार धोरण अडचणीत असूनही पुढे नेलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारीला अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त सत्राला संबोधित करतील. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे पहिलं स्टेट ऑफ द युनियन भाषण असेल. पाकिस्ताननं आज अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. पाकिस्ताननं काल रात्री अफगाणिस्तानच्या नंगरहार आणि पख्तिया प्रांतात नागरी वस्तीवर हल्ले केले. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिद यांनी माध्यमांना दिली. पाकिस्ताननं हा हल्ला केल्याचं मान्य केलंय. मात्र पाकिस्ताननं अफगाणिस्तानातल्या दहशतवादी तळांवर तसंच पाकिस्तानी तालिबान यांच्या ठिकाणांवर हल्ले केल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय. इस्रायलनं लेबननवर केलेल्या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याचं लेबनन सरकारनं म्हटलंय. बालबेक परिसरातल्या हिजबुला संघटनेच्या 3 तळांवर हल्ला केल्याचं इस्रायल संरक्षण दलानं मान्य केलंय. या ठिकाणांवरून इस्रायलवर हल्ला करण्याची योजना आखली जात होती, असा आरोप इस्रायलनं केलाय. याशिवाय इस्रायलनं लेबननमधल्याच हमासच्या तळावर केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झालाय. नासानं येत्या मार्चमधली आपली प्रस्तावित मानवयुक्त चांद्र मोहीम तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. नासाचे प्रमुख जेरेड आयझेकमन यांनी आज ही घोषणा केली. आर्टिमिस 2 मोहिमेअंतर्गत 3 अमेरिकन आणि 1 कॅनेडियन अंतराळवीर चंद्राच्या कक्षेत फिरणार आहेत. सुमारे 10 दिवस ही मोहीम चालेल. मानवाला चंद्राच्या पृष्ठभागावर पुन्हा पाठवण्याच्या दिशेनं हे अभियान महत्वाचं समजलं जातंय. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं झालेल्या बाल लैंगिक शोषण प्रकरणी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती याच्या विरोधातल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष पॉक्सो न्यायालयानं FIR नोंदवण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणी आशुतोष ब्रह्मचारी महाराज आणि इतर याचिकाकर्त्यांनी अर्ज दाखल केला होता. यात अविमुक्तेश्वरानंद याच्या विरोधात FIR नोंदवण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला असून पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. विशेष सखोल पुनरीक्षणामुळे 9 राज्यातल्या आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या मतदारांमध्ये 1.70% घट झाली. प्रकाशित मतदार याद्यांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झालंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. AI इम्पॅक्ट समिट कृत्रिम बुद्धिमत्तेचा जगभरात उपयोग करण्याच्या दिशेनं महत्वाचं वळण ठरल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारत अमेरिका व्यापार कराराबाबत वॉशिंग्टन इथं होणाऱ्या वाटाघाटींचं वेळापत्रक पुन्हा आखण्याचा दोन्ही देशांचा निर्णय. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही परदेशी वस्तूंवरच्या आयात शुल्कात वाढ करून ते 15% नेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर आणि इस्रायलनं लेबननवर केलेल्या हल्ल्यात 29 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.